नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबर दिता. मुख्यमंत्री दत्तू प्रमोद सावंत हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या फुडारपणाखाला स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान, आठवे राष्ट्रीय पोषण माह, सुमन शक्ती चॅटबॉट, आदी कर्मयोगी अभियान आनी हेर जायत्या वेगवेगळ्या उपक्रमासयत सेवा पखवाडा सुरू केलो अशी माहिती मुख्यमंत्री दत्तू प्रमोद सावंत हांणी दिली. भारताचे बळिश्ट संरक्षण दळ आसा. प्रधानमंत्री मोदी हांणी पाकिस्तान आनी हेर राष्ट्रांक घर में घुसके मारेंगे असो संदेश दिला अशें मुख्यमंत्री दत्तू प्रमोद सावंत हांणी सांगले. भारत देश बेगीनूच ग्लोबल सुपर पावर जातलो असो विश्वास ह्या वेळार मुख्यमंत्र्यान व्यक्त केलो.
आज देशात म्हणजे ऑपरेशन सिंदूर असतले, ऑपरेशन महादेव असतले, हे सगळे करता असताना देशाच्यो सीमा सुरक्षित दवरपाचे काम जर कोणी केला असत तर ते माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या नेतृत्वाच्या सकयल असलेले आमचे डिफेन्स फोर्सीस हांचे हांव अभिनंदन करता. आणि एक मेसेज जे आम्ही आमच्या दुश्मनांक दिला, घर में घुसके मारेंगे, ही मेसेज जी असा ही महत्वाची मेसेज असा. म्हणून तर आज देश सुरक्षित असा, आज देश ग्लोबल सुपर पावर जावपाच्या वाटेर असा. म्हणून विकसित भारताचे 2047 हे स्वप्न पळयता असताना आमी सगळ्या जणांनी परत एकदा समेस्त गोंयकारांच्या वतीन हांव माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांकां वाढदिवसाच्यो शुभेच्छा भेटयता.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्वदेशी आपणावपाक आनी ताचो प्रचार करपाक गर्व से कहो हम स्वदेशी बेचते हैं हांणी मारिल्लो उलो आत्मनिर्भर भारताच्या तशेंच स्वयंपूर्ण गोंयच्या दृष्टीकोना प्रमाण महत्वाचो आसा अशें मुख्यमंत्र्यान म्हळां.
म्हणटा असताना तांच्यांनी जर म्हटलं की एव्हरी ह्या देशातलो जो व्यापारी असतो त्यांच्यानी गर्व से कहो की हम स्वदेशी बेचते है. म्हणून त्यांच्यानी आपले सगळ्या तरी लोकांनी स्वदेशी घेऊचे व विता त्यांच्यानी सुद्धा स्वदेशी विकचे हाच्या खातीर त्यांच्यानी उलो मारला. म्हाका दिसता स्वयंपूर्णतेकडे वचपाचो हो एक नारो असा. हांव गोंयातल्या आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांकूय सांगता की गर्व से कहो हम स्वदेशी बेचतो नारो हो आयच्या दिसा दिला.
प्रधानमंत्री मातृवंदन येवजणेवरवी पयले फावट चली जाल्यार 5,000 आनी दुसरी चली जायत जाल्यार 6,000 रुपये दितात. ह्या येवजणेचो लाव गोंयातल्या बायलांक लेगीत जाला अशी माहिती ह्या वेळार मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री दत्तू प्रमोद सावंत हांणी पणजे आयनॉक्सात सुबोध खानोलकर हांणी दिग्दर्शीत केलो दशावतार ह्या मराठी भाशेच्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाच्या खासा स्क्रिनिंगाक हजेरी लावन ह्या फिल्माच्या निर्मितीची तोखणाय केली.
गोव्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये दशावतारी नाटक हे बघितलेलं आहे, आजही बघतात. आजही जर आपण म्हटलं की दशावतारी नाटक जर लावायचं झालं आणि जर ते व्यवस्थित येते आमच्या साखळीच्या थिएटरमध्ये दरवर्षी 2 दशावतारी नाटक आम्ही करतो आणि त्या तिकीट काढून हाऊसफुल होतं. दशावतारी नाटक एवढी दशावतारी नाटक पाहणारी लोक आहेत. आज थोडस बाकी ठिकाणी जरी कमी झालं असेल पण दशावतारी नाटकातल्या सगळ्या कलाकारांना सातत्याने लोकांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. एक दशावतार पिक्चर फॉर्म मध्ये आणून ते खूप मोठ्या पब्लिक समोर नेण्याचं काम हे आपण सगळ्यात म्हणजे डायरेक्टर, प्रोड्युसर, लेखक, दिग्दर्शक आणि या सगळ्यांनी केलेलं आहे. त्यासाठी मनापासून आपल्या खूप खूप अभिनंदन.
स्वतःचो वाठार नितळ दवरपी नगरपालिकेक गोंय सरकारान शार उदरगत पुरस्कार दिवपाचो निर्णय घेतला. नितळसाण वर्गात 10,00,000, 5,00,000 आनी 3,00,000 रुपये इनामां दितले. ह्या उपक्रमावरवी पालिकेक उदरगती खातीर जिसुडा खाला उण्यात उणे 2 कोटी मेळटले. हे सगळे करताना नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा आधार जाय असे मंत्री विश्वजित राणे यांनी सांगला.
वी ऑल्सो इनिशिएटेड टुडे अंडर द गव्हर्नमेंट हेडेड बाय द चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत, वी इन गोवा हियर हॅव इनिशिएटेड अंडर अर्बन डेव्हलपमेंट अवॉर्ड ऑफ अराउंड 10,00,000, 5,00,000 एंड 3,00,000 फॉर म्युनिसिपॅलिटीज इंटरनली सो दॅट वी आर एबल टू द बेस्ट म्युनिसिपॅलिटी विच इज द क्लिनेस्ट म्युनिसिपॅलिटी. वील हॅव लिटल लिनियंट एज फार एज पॅरामीटर्स आर कन्सर्न. When competition is across the country, in the world where parameters are fixed, in the country where parameters are fixed by the government of India, awards are fixed, states compete with each other.
नेक्स्ट जेन जीएसटी सुधारणाक लागून कापड उद्योगाचेर व्हड कर उणे करून सामान्य मनशावेलो अर्थिक भार उणो केला. मनशान तयार केल्ल्या तंतूचे जीएसटी दर 18% 5% देवला. राजकोटच्या रेल्वे क्रिकेट मैदानार चालू आशिल्ल्या वरिष्ठ बायला क्रिकेट सर्तीत सराव T20 क्रिकेट सर्तीत गोंय पंगडान सौराष्ट्राचो 7 विकेटींनी पराभव केलो. पणजे वेळच्यान नोंद केल्याप्रमाण पणजेत कमाल तापमान 28.7 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 24.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडू येता. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो सांजेच्या 7:20. नमस्कार.